आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां पाकावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अस्तंत बंगालान लोकसभा वेंचणुकेच्या उरिल्ल्या पावण्या खातीर पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनांत भौशीक बसकांनी वांटो घेतले. समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव आनी काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी हे संयुक्तपणान रॅलीक संबोधित करतले. लोकसभा वेंचणुकेच्या चौथ्या पावण्या खातीरचो प्रचार काल सांजवेळा सोपलो. चौथ्या पावण्यान फाल्यां सोमारा 9 राज्यां आनी एका केंद्रशासित प्रदेशांतल्या 96 लोकसभा मतदारसंघांनी मतदान जातले. भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना इस्रोन तामिळनाडून एचडी मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानांतल्यान तयार केल्ल्या नव्या लिक्विड रॉकेट इंजिनाची यशस्वी चाचणी केली. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल कोलकातान जाल्ल्या खेळान कोलकाता नायट रायडर्सान मुंबय इंडियन्साक 18 धावण्यांनी हरयलो. आता पुराय खबरो. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अस्तंत बंगालान आज लोकसभा वेंचणुकेच्या उरिल्ल्या पावण्या खातीर पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनांत भौशीक बसकांनी वांटो घेतले. काल सांजवेळा ते कोलकाता शारांत पावले. मोदी आज 4 भौशीक बसकांनी उलोवप करतले आनी पक्षाचे बॅरेकपूर उमेदवार अर्जुन सिंग हांच्या समर्थनांत उत्तर 24 परगणाच्या जगडलांत जावपी भौशीक बसकेन वांटो घेतले. ते उपरांत ते हावरा हांगासरल्या पंचला हुगळी जिल्ह्यांतल्या चिंचुरा आनी पुरशुरांत 3 भौशीक बसकांनी वांटो घेतले. प्रधानमंत्री आनी भाजपचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आज बिहारांतल्या पाटणा शारांत रोड शो करतले. प्रधानमंत्री आयच्यान 2 दिसांच्या बिहार भोंवडेर आसात. ते राज्यांतल्या वेगवेगळ्या संसदीय विभागांनी प्रचार करतले. प्रधानमंत्र्यांचो हो रोड शो भट्टाचार्य रोड चौकांतल्यान सुरू जातलो आनी गांधी मैदाना लागसार उद्योग भवनाकडे सोपतलो. पाटणा शारांतलो मोदी हांचो पयलोच रोड शो. पाटणा साहिब संसदीय मतदारसंघातल्यान भाजपचे उमेदवार आनी आदले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हांच्या समर्थनांत हो रोड शो आयोजित केला. प्रधानमंत्र्यांचे बिहार भेटीच्या फाटभुंयेर पटना छपरा मुझफ्फरपूर आनी हाजीपूर हांगा कडेकोट सुरक्षा वेवस्था केल्या. लोकसभा वेंचणुकेच्या चौथ्या पावण्या खातीरचो प्रचार तशेंच एकाच पावण्यान जावपा आशिल्ल्या आंध्र प्रदेश विधानसभा वेंचणुके खातीरचो आनी ओडिशांतल्या विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या पावण्या खातीरचो प्रचार काल सांजवेळा सोपलो. चौथ्या पावण्यान सोमारा 9 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांतल्या 96 लोकसभा मतदारसंघांनी मतदान जातले. ह्या टप्प्यान उत्तर प्रदेशांतल्या 13 मतदारसंघांनी महाराष्ट्रांतल्या 11 मध्य प्रदेश आनी अस्तंत बंगालांतल्या दरेकी 8 मतदारसंघांनी बिहारांतल्या 5 झारखंड आनी ओडिशांतल्या दरेकी 4 मतदारसंघांनी आनी जम्मू काश्मीरांतल्या 1 मतदारसंघान मतदान जातले. तशेंच ह्या पावण्यान आंध्र प्रदेशांतल्या 25 लोकसभा मतदारसंघांनी आनी तेलंगणांतल्या 17 मतदारसंघांनी एकाच टप्प्यान वेंचणूक जातली. त्याचबरोबर आंध्र प्रदेशांतल्या सगळ्या 175 विधानसभा मतदारसंघांनी आनी ओडिशान 147 विधानसभा मतदारसंघांमधल्या 28 मतदारसंघांनी सोमारा मतदान जातले. साबार राजकीय पक्षांच्या वरिष्ठ फुडाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांक तेको मेळोवपा खातीर काल रॅली घेतल्यो. प्रधानमंत्री आनी भाजपचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी काल ओडिशांतल्या कंधमाल बालांगीर आनी बारगड हांगा रॅलींत उलोवप केले. भाजप फुडारीन केंद्रीय मंत्री अमित शाह हांणी शेनवारा तेलंगणाच्या विकाराबादान भौशीक बसकेंत उलोवप केले. बिहारांतल्या समस्तीपुरान शेनवारा काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी रॅलीक संबोधन केले. तर महाराष्ट्रांतल्या नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसीची सरचिटणीस प्रियंका गांधी हांणी रॅलीक संबोधन केले. आंध्र प्रदेशांतल्या कडपा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसीचो वरिष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी भौशीक बसकेंत उलोवप केले. दरभंगाच्या अलीनगरान आरजेडीचे वरिष्ठ फुडारी तेजस्वी प्रसाद यादव हांणी भौशीक बसकेंत उलोवप केले. उत्तर प्रदेशात सोमारा चौथ्या टप्प्याच्या मतदानाची सगळी व्यवस्था सुरू आसा. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघांनी मतदान जातले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. उत्तर प्रदेशात लोकसभा वेंचणुकेच्या चौथ्या टप्प्यात जावपा आशिल्ल्या मतदाना खातीर कर्मचाऱ्यांक थारायल्ल्या वाठारांनी धाडपाचे काम सुरू आसा. दुसरे वटेन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वरिष्ठ फुडारी आनी स्टार प्रचारक आज प्रचार करतात. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह आज रायबरेलीन भौशीक बसकेंत उलोवप करतले. काँग्रेसीचो आदलो अध्यक्ष राहुल गांधी हांच्यान वेंचणूक लढयता. अमित शाह प्रतापगड जिल्ह्यांतली रॅलीक संबोधित करतले. भाजपचे वरिष्ठ फुडारी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सीतापूर बहराइच आणि अमेठी मतदारसंघांनी प्रचार करतले. समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव आणि काँग्रेसचे फुडारी राहुल गांधी संयुक्तपणान आयएनडीआय आघाडीच्या उमेदवारांच्या बाजून राजकीय रॅलीक संबोधित करतले. उपरांत अखिलेश यादव लखनौच्या मोहनलालगंज मतदारसंघात प्रचार करतले. उत्तर प्रदेशातले काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे फैजाबाद आणि आंबेडकर नगर जिल्ह्यातल्या पक्ष अधिकाऱ्यांकडे बसका घेतले. काँग्रेसचे वरिष्ठ फुडारी छत्तीसगडचे आदले मुख्यमंत्री भूपेश बघेल रायबरेली मतदारसंघात राहुल गांधी खातीर प्रचार करतले. भाजपचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल आणि काल उत्तर पश्चिम दिल्लीचे भाजपचे उमेदवार योगेंद्र चंदोलिया आणि पश्चिम दिल्लीचे उमेदवार कमलजीत सेहरावत यांच्या समर्थनात रॅलींत उलोप केले. लोकसभेची वेचणूक फुडलं प्रधानमंत्री थारायता आणि पुराय देशाक नरेंद्र मोदी यांना परत एक फाट प्रधानमंत्री म्हणून पळोवपाची इच्छा असा असे मेघवाल यांनी आपल्या संबोधनात सांगले. उज्ज्वला योजन जनधन योजन स्टार्टअप बाहेर योजने असू वेगवेगळ्या केंद्रीय योजनांचा लाभ लोकांक मेळा असे त्यांनी मुखार म्हणले. लोकसभा वेचणुकेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची निमाणी आकडेवारी वेचणूक आयोगान जाहीर केल्या. तिसऱ्या टप्प्यात वट्ट 65.08% मतदान झाले. तातले सुमार 66.89% दादले 64.41% बायलो मतदार आशिल्ल्यो. 25.2% तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले. वेचणूक आयोगाच्या म्हणण्याप्रमाण आसामात बायला मतदारांचे प्रमाण सगळ्यात चढ म्हणजे 85.34% असून अस्तन बंगालात 83.01% बायलांनी मतदान केले. तृतीयपंथी मतदारांच्या बाबतीत गोव्यात सगळ्यात चढ म्हणजे 75% मतदान झाला. आर्बिट्रेट इन इंडिया हो मेक इन इंडियाचो एक मुखेल पैलू आणि विकसित भारताच्या प्रवासान लवाद उपयुक्त ठरतलो असे परराष्ट्र मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर आणि काल सांगले. नवी दिल्लीतल्या भारत मंडपमान आर्बिट्रेशन बार ऑफ इंडियाचे उक्तावण करताना डॉ जयशंकर यांनी म्हणले की आधुनिक विवादाच्या समाधानात मध्यस्थता एक मुखेल आधारशिला भारताच्या वेगवान आर्थिक प्रगती खातीर हे महत्वाचे असे त्यांनी म्हणले. परराष्ट्र मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी काल भारतीय विदेश सेवेच्या प्रशिक्षु अधिकाऱ्यांबरोबर उद्योन्मुख परिस्थिती तातूंतली आव्हानं आणि संधी आणि बदलत्या कामकाजाच्या पद्धतींची चर्चा केली. परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर यांनी काल शनिवारी नवी दिल्ली 2023 बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेच्या प्रशिक्षु अधिकारी आणि भूतान राजनयिकांच्या निरोप सोहळ्यात वाटो घेतलो. भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना इस्रो हे संस्थेन एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानातल्यान तयार केल्या नव्या लिक्विड रॉकेट इंजिनाची यशस्वी चाचणी केली. नव मायाक तामिळनाडूतल्या महेंद्रगिरी हंगाच्या इस्रो प्रॉपल्शन कॉम्प्लेक्सान ही चाचणी यशस्वीपणान झाली. नव्यान तयार केल्या PS-4 इंजिनातल्या विभागांची संख्या उणी केल्या. या प्रणालीक लागून इंजिनातल्या कच्च्या मालाचा वापर आणि उत्पादनात लागपी वेळ उणो जातलो. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल कोलकातान झाल्या खेळात कोलकाता नाईट रायडर्सान मुंबई इंडियन्साक 18 धावण्यांनी हारयलो. पहिली फलंदाजी करपी कोलकाता पंगडान 16 ओव्हरींनी 7 बाद 157 धावण्यो केल्यो. मुंबई खातीर जसप्रीत बुमरा आणि पियुष चावला आणि दरेकी 2 विकेटी घेतल्यो. पावसाक लागून मॅच दरेकी 16 ओव्हरींची केली. 16 ओव्हरींनी 158 धावण्याच्या मोकीचा फाटलाव करपी मुंबई पंगडाक 8 विकेटी वगडावून फक्त 139 धावण्यो करपाक शक्य झाले. ईशान किशनान 22 बॉलांनी सगळ्यात चढ म्हणजे 40 धावण्यो केल्यो. कोलकाता खातीर हर्षित राणा वरुण चक्रवर्तीन आंद्रे रसेल आणि दरेकी 2 विकेटी घेतल्यो. आज चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमात दनपरा 3:30 वरांचेर चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स आड खेळटलो. तर दुसऱ्या मॅचीन सांजवेळा 7:30 वरांचेर बेंगलुरून एम चिन्नस्वामी स्टेडियमात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स मजगती खेळ जातलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अस्तन बंगालात आज लोकसभा वेचणुकेच्या उरिल्ल्या पावण्या खातीर पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनात भौशिक बसकांनी वाटो घेतले. समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव आणि काँग्रेसचे फुडारी राहुल गांधी संयुक्तपणान रॅलीक संबोधित करतले. लोकसभा वेचणुकेच्या चौथ्या पावण्या खातीरचा प्रचार काल सांजवेळा सोपलो. चौथ्या पावण्यात फाल्यां सोमारा 9 राज्यां आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या 96 लोकसभा मतदारसंघांनी मतदान जातले. भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना इस्रोन तामिळनाडून एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानातल्यान तयार केल्या नव्या लिक्विड रॉकेट इंजिनाची यशस्वी चाचणी केली. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल कोलकातात झाल्या खेळात कोलकाता नाईट रायडर्सान मुंबई इंडियन्साक 18 धावण्यांनी हारयलो. आणि इथल्या राष्ट्रीय खबरो सोपल्या.